चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस थकबाकीसाठी उत्तर प्रदेश सरकारकडून 200 करोड रुपये मंजूर। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या थकबाकीसाठी प्राधान्य दिलं असून ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या प्रयत्नामुळे प्रदेशातील 20 सहकारी साखर कारखान्यांवर गाळप हंगाम 2018-19 थकबाकीसाठी 200 करोड रुपये मंजूर केले आहेत। या निधीपासून सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांद्वारा गाळप हंगाम 2018-19 उर्वरित ऊस थकबाकी शेतकऱ्यांना भागवली जाईल। शेतकऱ्यांना ऊसाची किंमत भागवणं ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे। प्रदेशाचे साखर आयुक्त संजय भुसरेड्डी म्हणाले, सहकारी क्षेत्रातील 24 साखर कारखान्यांमधून 4 सहकारी साखर कारखाने मोरणा, पुवाया, स्नेहरोड आणि साठियाव यांच्याकडून पूर्वीच गाळप हंगाम 2018-19 थकबाकी भागवण्यात आली आहे। उर्वरित 20 साखर कारखान्यांवर असणारी शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यासाठी सरकारकडून 200 करोड रुपयांचा निधी दिला गेला आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ऊस शेतकऱ्यांच्यात आनंद पसरला आहे।